सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे. MH 93.5 मध्ये आज आपल्या सोबत आहेत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर. आज आपण त्यांच्याशी बोलतोय आणि या सगळ्या जनतेने मिळून हे जे काही सुंदर काम केले, इतके ऑक्सिजन सिलेंडर्स ऑक्सिजन मॅनेजमेंटसाठी हेल्प केली आहे कॉन्ट्रीब्युशन करून, आणि यानंतर 15 अजून बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काम करण्यात आलं, 15 बाकीच्या गावांमध्ये सुद्धा तालुक्यांमध्ये, आणि याचबरोबर नंतर 15 बाकीच्या तालुक्यांमध्ये जसं की अमळनेर आहे, पारोळा आहे, धरणगाव आहे, जामनेर आहे, रावेर आहे, या सगळ्या ठिकाणी सुद्धा हे काम करण्यात आलं. आज आपण त्याबद्दल माहिती घेतोय सरांकडनं. सर मला सांगा की मग ही नेमकी आयडिया कुणाची होती आणि ऍक्च्युअल कशा पद्धतीचं काम तिकडे करण्यात आलं?
मुख्यतः याच्यात फंड असं आपण नाही गोळा केला, आपण एक काम एका एजन्सीनं किंवा एका ग्रुप ऑफ पीपल यांनी एकत्र करून दिलं आणि त्यांनी डायरेक्ट आपल्याला ती पाईपलाईनच हस्तांतरित करून दिली. रोटरी इंटरनॅशनल आहे, चार्टर्ड अकाउंटंट्स असोसिएशन आहे, इतर काही स्थानिक संस्था एनजीओ असतात आणि बऱ्याच ठिकाणी तर अगदी आपले जे बनाना बेल्ट मधले जे केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या संघटनेनं सुद्धा आपल्याला मदत केली. आयडिया मुळात ही लोकांकडनं झाली होती, लोकांनी सुचवलं की आम्ही कशा पद्धतीनं मदत करू शकतो. म्हणजे लोकांनी अगदी मास्क वाटप पासून फूड पॅकेट्स पर्यंत खूप मदत या पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये केलेली आहे, परंतु ही या ऍडव्हान्स लेवलची मदत करण्याची मला वाटते ही पहिलीच वेळ आहे आणि त्यांच्याचकडनं आलेली आयडिया असल्यामुळे त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला एक्झिक्यूट करता आलं. महत्वाचं म्हणजे लोकांना हा एक संदेश मिळाला की कोविडच्या मॅनेजमेंटमध्ये आपला सुद्धा सहभाग आहे.
बस लौट कर आती हूँ, थोड़ी देर के बाद बातें कंटिन्यू होंगी. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.